आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण। राज्यातल्या अर्णव महर्षी आणि क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा विजेत्यांमध्ये समावेश। तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात केंद्रस्थानी ठेवून देशात धोरणं आखली जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। दावानं केलेले 2000 कोटी रुपये खातेदारांना परत करण्यात देशातल्या वित्तीय यंत्रणांना यश। आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारत मजबूत स्थितीत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं वीर बाल दिनानिमित्त प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण केलं। यावर्षी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 20 मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या की पुरस्कार विजेत्या मुलांनी शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नाविन्यपूर्ण संशोधन तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात असाधारण योगदान दिलं आहे।
आप जैसे वीर और प्रतिभाशाली बच्चे निरंतर अच्छा काम करते रहेंगे, ये तो शुरुआत है। जिंदगी बहुत उड़ान करने के लिए बाकी है। मुझे लगता है आपके प्रतिभा से भारत जरूर उत्साहित होगा और बहुत सारे बच्चे आपको फॉलो करेंगे। वो भी अपना अपना हुनर दिखाने के लिए वो भी प्रयास जरूर करेंगे।
छत्रपती संभाजीनगरचा अर्णव महर्षी याचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी त्याला गौरवण्यात आलं आहे।
ये अवार्ड दो इनोवेशन के लिए मिला है मेरे, जो पैरालिसिस पेशेंट्स के रिकवरी को इम्प्रूव करने के लिए है। ये इनोवेशन मेरे खुद के रिकवरी के प्रोसेस के थ्रू डेवलप हुआ है। मैं खुद पैरालाइज था मेरे डोमिनेंट राइट साइड पे, और ये जो इनोवेशन ये पैरालिसिस पेशेंट्स और सेरेब्रल पॉलिसी पेशेंट्स के लिए बना है, उनके रिकवरी को फास्ट करने के लिए और बेटर करने के लिए।
क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचाही राष्ट्रपतींनी आज गौरव केला। तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात केंद्रस्थानावर ठेवून सरकारची धोरणं आखली जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले। ते आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमाला संबोधित करत होते। तरुणांची प्रतिभा, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांना वाव देण्याच्या दृष्टीनं सरकार त्यांना उत्तम संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे असं मोदी यावेळी म्हणाले।
आज युवाओं के सशक्तिकरण को ध्यान में रखकर नई पॉलिसी बनाई जा रही है। युवाओं को राष्ट्र निर्माण के केंद्र में रखा गया है। मेरा युवा भारत ऐसे प्लेटफॉर्म के माध्यम से युवाओं को जोड़ने, उन्हें अवसर देने और उनमें लीडरशिप स्किल विकसित कराने का प्रयास किया जा रहा है। स्पेस इकोनॉमी को आगे बढ़ाना, खेलों को प्रोत्साहित करना, फिनटेक और मैन्युफैक्चरिंग सेक्टर को विस्तार देना, स्किल डेवलपमेंट और इंटर्नशिप के अवसर तैयार करना, इस तरह के हर प्रयास के केंद्र में मेरे युवा साथी ही है।
1975 नंतर जन्मलेली मुलं देशाचं नेतृत्व करून त्याला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयाकडे घेऊन जातील असं त्यांनी सांगितलं। संपूर्ण देश आज साहिबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। यावेळी त्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या 20 विजेत्यांशी संवादही साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत गुरुद्वारा गुरु तेग बहादूर दरबार इथं वीर शहीद साहिबजादे यांना अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं। भारत देश आणि संपूर्ण मानवता कधीही साहिबजादे यांच्या बलिदानांना विसरणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। येत्या 5 वर्षात मुंबई, पुणे, नागपूरसह एकूण 48 मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे। उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे। त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत। त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनलची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। विविध बँका आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहीम सुरू आहे। यामुळे आतापर्यंत 2000 कोटी रुपये खातेदारकांना परत मिळाले आहेत अशी माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिली। विविध बँक खाती, विमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश समभाग आणि सेवानिवृत्तीचे लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती। भारतीय बँकांमध्ये अशा प्रकारचे 78,000 कोटी रुपये पडून आहेत ज्यावर कोणीही दावा केलेला नाही। म्युच्युअल फंडात दावा न केलेले 12,000 कोटी रुपये आहेत अशी सरकारी आकडेवारी आहे. अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा 8,000 कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा अगरबत्ती उद्योग दरवर्षी सुमारे 1,200 कोटी रुपयांची उत्पादनं अमेरिका, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील आणि मेक्सिको यासारख्या 150 हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकातल्या म्हैसूर पॅलेसजवळ काल झालेल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता 2 पोहोचली आहे. मृतांमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य काही नागरिकही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकच्या पर्यटन विभागानं आवश्यक कार्यवाही करायला सुरुवात केली असल्याची माहितीही परमेश्वर यांनी दिली आहे. केरळमध्ये आज महापौर आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. यात तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व्ही व्ही राजेश यांनी महापौर पद मिळवलं. ते भाजपाचे केरळमधले पहिले महापौर आहेत. कोची, कोल्लम आणि कन्नूर महानगरपालिकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफच्या उमेदवारांची महापौरपदी निवड झाली आहे. केंद्र सरकारनं स्मार्टफोन आणि समाज माध्यम ऍपसाठी नवीन नियम लागू केल्याचा दावा करणारा लेख खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. भारतीय नागरिकांना H-1B व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. व्हिसाकरता विलंब होतो, मुलाखतींची वेळ बदलली जाते, या आणि अशा इतर अडचणींमुळे भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास होत असल्याचं, विशेषतः त्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याचं वेळोवेळी अमेरिकेच्या संबंधित विभागांना पत्र लिहून कळवलं आहे असं ते म्हणाले. बांगलादेशात अल्पसंख्यक समाजाचा छळ होत असल्याबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या घटनेतल्या गुन्हेगारांना न्यायालयासमोर आणून शिक्षा केली पाहिजे असं ते म्हणाले. बांगलादेशातल्या विद्यमान सरकारच्या काळात अल्पसंख्याकावर हल्ल्याचे 2,900 गुन्हे नोंदले गेले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशात मुक्त, न्याय्य, समावेशक निवडणूक व्हावी अशीच भारताची भूमिका असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. कॅनडात भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याप्रकरणी भारतीय अधिकारी त्याच्या कुटुंबाशी तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्कात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या 3 T20 सामन्यावर भारतानं पूर्वार्धातच चांगली पकड घेतली आहे. तिरुवनंतपूरमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, तो अचूक ठरल्याचं दिसतं आहे. श्रीलंकेचे आघाडीचे 3 फलंदाज झेलबाद झाले आहेत, त्यामुळे 6 षटकात 3-32 अशी श्रीलंकेची स्थिती झाली होती. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 16 षटकात 6-90 धावा झाल्या होत्या. सिरियामधल्या होमजवळच्या एका मशिदीत झालेल्या स्फोटामुळे 5 जण मृत्यूमुखी पडले असून 21 जण जखमी झाले आहेत. मशिदीत नमाज सुरू असतानाच हा स्फोट झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण. राज्यातल्या अर्णव महर्षी आणि क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा विजेत्यांमध्ये समावेश. तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात केंद्रस्थानी ठेवून देशात धोरणं आखली जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दावानं केलेले 2,000 कोटी रुपये खातेदारांना परत करण्यात देशातल्या वित्तीय यंत्रणांना यश. आणि श्रीलंकेविरुद्धच्या 3 T20 सामन्यात भारत मजबूत स्थितीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.